करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नः नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गारहस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। हरि हरि। आज आपल्या अनुषंगिक साधनेचा वार आहे चौथा शनिवार। हा पूर्वी पहिल्या शनिवारी अनुषंगिक साधनेचा वार अनुषंगिक साधना घेतली जात असे, पण नंतर असं लक्षात आलं की भूगाव मध्ये आपलं जे साधना शिबिर चाललेलं असतं त्या साधना शिबिरामध्ये ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंगमुळं याच वेळेला तिथेही ही साधना केली जाऊ शकते असं असल्यामुळं यावर्षीच्या प्लॅनिंग मध्ये हा चौथा शनिवार करावा असं ठरलं। त्यानुसार या चौथ्या शनिवारी अनुषंगिक साधनेचं केंद्र आपण घेतो आहोत। या महिन्याची मध्यवर्ती संकल्पना साक्षीत्व अशी आहे। या साक्षीत्वाच्या मध्यवर्ती संकल्पनेला धरून किंवा मध्यवर्ती संकल्पाला धरून आपण साधना करणार आहोत। आपण साधना कशी करणार आहोत ते मी तुम्हाला प्रथम सांगतो। प्रथम आपण आपल्या सद्गुरूंची मानस पूजा करणार आहोत। मानस पूजेच्या नंतर जो सद्गुरूंचा उपदेश आहे ते परमात्मा तत्वच तू अशा प्रकारचा, त्याच्या संबंधी आपण चिंतन करणार आहोत। काही वेळ अशा प्रकारचं चिंतन केल्यानंतर आपण देह मन बुद्धीपेक्षा वेगळे आणि सच्चिदानंद स्वरूप परमात्मा अशा दृढ भावात राहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि अशा वेळेला हा दृढ भाव ठेवून आपण आपल्या श्वासांकडे नंतर क्रमानी एकेका शरीरातल्या काल्पनिक चक्राकडे, जसं मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हृदय कमल चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार, आपण परमात्मा स्वरूप आहोत या भावानी भरलेले असे आपण त्या त्या चक्राकडे आपण लक्ष देणार आहोत. हृदय कमल चक्र अर्थात गुदद्वारापाशी आणि कर्मानी मी त्या त्या वेळेला सांगत जाईन. आपण पाहणार तर आहोत पण सोहम भावनेने आपण या चक्रांकडे पाहणार आहोत. ही साधना अशा रीतीने चक्रांकडे पाहण्याची असल्यामुळं साक्षित्वाची आहे. पण हे साक्षित्व आत्मबोध राखून असणारं साक्षित्व असं आहे. आपण आत्मा, आपण सच्चिदानंद स्वरूप, आपण देह मन बुद्धीच्या अधिष्ठानभूत असणार असं शाश्वत तत्व, ही भूमिका आपली कायम असेल. आणि साक्षित्व या मध्यवर्ती संकल्पामध्ये हीच भूमिका महत्वाची आहे. आपण आत्मस्थित आहोत आणि साक्षी आहोत, अशा प्रकारची खरं म्हणजे साक्षित्वाची मध्यवर्ती कल्पना आहे. आपण आत्मस्थित आहोत आणि मनाच्या, देहाच्या, बुद्धीच्या सगळ्या हालचालींकडे साक्षित्वानी, वेगळेपणानी पाहत आहोत. आत्मस्थित असणारे आपण आणि म्हणून देह मन बुद्धी ज्या कर्मांमध्ये आहेत त्या कर्मांचे आपण साक्षी आहोत, अशी ही साक्षित्वाची संकल्पना आपण अभ्यासत आहोत. त्याच्याच अंतर्गत आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. आपण सर्वजण प्रथम डोळे मिटून बसू. खूप सावधपणाने करण्याची अशी ही साधना निश्चितपणे आहे. सरळ पाठीचा मणका, कणा सरळ असावा. मस्तक, मान आणि पाठ एका रेषेत असावी. ताण पडेल इतपत नाही तरी देखील सरळ असावी. केवळ शांत बसलेले आहोत. दिवसभराच्या व्यवहारातला भार आपण उतरवलेला आहे, काढून टाकलेला आहे, म्हणून आपण शांत बसलेले आहोत. प्रपंचाचा भार आपण काढून टाकलेला आहे. या क्षणाला प्रपंचाचा भार नाही म्हणून आपण शांत बसलेले आहोत. आपल्या प्रकृतीचा भार देखील पहा. आपली सुष्ट दुष्ट, बरी वाईट, तसंच प्रकृतीचा अभिमान, हे सर्व आपण खाली उतरवलेलं आहे म्हणून आपण शांत आहोत. आपण एक प्रकारे स्वस्थ आहोत. स्वस्मिन स्थितः इति स्वस्थः. सगळे भार उतरवलेले. बुद्धीचा भार उतरवा, मी बुद्धिमान, अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारची अहंता असो, विद्वत्ता असो, सत्ता असो, संपत्ती असो, रूप असो, त्याचा भार उतरून टाका, तुम्हाला शांत वाटेल. भार उतरला असा संकल्प करा तो उतरतो, तो टाकून दिला असा संकल्प करा भार उतरतो. प्रपंचाचा भार उतरून टाका. आता तुम्ही कुणाचेही पती नाही, कुणाचीही पत्नी नाही, ते सर्व देहाकडे तुम्ही सर्व भार उतरवलेला. सर्व उपाधी विरहित, निसंग, अशा निसंगतेचं ही एक समाधान आहे, एक शांती आहे. कसलंच ओझ नाही, आणि अशा भाररहित चित्तानी आपल्या सद्गुरूंना, आपल्या मनश्चक्षूंसमोर पाहायला सुरुवात करा. देहधारी पण विदेही, अशा सद्गुरूंची मानस पूजा आपल्याला करायची आहे. मी मानस पूजेकरता तुम्हाला वेळ देईन, कृती मात्र सर्वस्वी सांगणार नाही. तुम्ही तुमच्या सद्गुरूंची जशी नेहमी पूजा करता, पाद्य पूजा करता, तशी पाद्य पूजा तुम्हाला करायची आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवो पाऊले श्री गुरूंची, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगदी तशा भावनेने. 5 मिनिट मी देतो. त्या वेळात तुम्ही शुद्धोदकानी सद्गुरूंचे पाय धुवून काढाल, पंचामृतानी धुवाल, परत शुद्धोदकानी धुवाल, नंतर अत्यंत प्रेमानी धुवून काढलेले सद्गुरूंचे चरण कमल तुम्ही पुसून दोन्ही पावलांवर स्वस्तिक रेखाटाल, गंध अक्षता, फुलं सद्गुरूंना अर्पण कराल, सद्गुरूंच्या पायावर मस्तक ठेवाल, यथाशक्य सद्गुरूंना अर्पण कराल, जे काही आहे ते गुरुदक्षिणेच्या स्वरूपात परत सद्गुरूंना नमस्कार कराल, सद्गुरूंचे आशीर्वाद घ्याल। 5 मिनिट तुम्ही रंगून जा। प्रत्येकाने आपल्या प्रतिभेने आता हे सर्व करायचं आहे। पाच मिनिट मी काही बोलणार नाही, तुम्ही पूजा करता आहात। जे चांगल्यात चांगलं आहे, जे उत्तमात उत्तम आहे, अशा साधन सामग्रीने आपण पूजा करतोय। कल्पनेला वाण नाही, कल्पनेच्या ठिकाणी उणीव नाही। सोन्याचं तबक घेऊ शकता, सोन्याचं पात्र घेऊ शकता, सोन्याची पळी घेऊ शकता, मानस सरोवरातली कमळ वाहू शकता। कल्पनेत दारिद्र्य नाही। सद्गुरूंची पूजा अशा करता करता आहात. जो कोणी ज्ञान बोधी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु. फोडोनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार असा गुरुंचा महिमा. तुम्ही मोठे कृतज्ञ आहात, पूजा करता आहात. पूजा झाल्यावर चरणांवर मस्तक ठेवता आहात. सद्गुरूंचा हात तुमच्या डोक्यावरून पाठीवरून फिरतो आहे. तुमचे औदार्य स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र कैवल्यायसे निधान वैरियाही दिधले असं औदार्य ज्यांच्या ठिकाणी आहे. आपल्याला तर मोठ्या प्रेमाने त्यांनी उपदेश केला. सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं आता पूजा झाल्यानंतर त्यांच्या समोर बसून आपण चिंतन करतो आहोत. ते परमात्म तत्वच तू आहेस, तो परमात्माच मी आहे, तो परमात्माच सर्वत्र भरून राहिलेला आहे. आपण देह मन बुद्धी नाही. देह मन बुद्धी ही माझी म्हणजे शुद्ध जाणीव शक्तीची साधन आहेत. मी चैतन्य मात्र अविनाशी. ज्ञान स्वरूप आनंद शांती स्वरूप प्रेम स्वरूप परमात्मा. परत परत चिंतन करा. मी प्रेम स्वरूप परमात्मा, मी शांती स्वरूप परमात्मा, मी आनंद स्वरूप परमात्मा, मी अविनाशी चैतन्य आनंद रूप शांती रूप प्रेम रूप. मी देह मन बुद्धी नाही. सत्ता मात्र देह इंद्रियांचा सत्ता मात्र मनाचा सत्ता मात्र बुद्धीचा सत्ता मात्र अधिष्ठान मी आहे. मी चैतन्य जाणीव ज्ञान स्वरूप अविनाशी आनंद स्वरूप. माझ्या या स्वरूपाच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी आहे. चिंतन करा. असे परमात्मा होऊन राहा, अविनाशी। चैतन्य, आनंद, प्रेम, शांती, स्वरूप, देहापेक्षा वेगळे आणि देहापेक्षा वेगळे शांत स्वरूप, आनंद स्वरूप असलेले तुम्ही तुमच्या देहाकडे जरा बघा। देह बसलेला आहे, तुमचा आणि त्याचा संबंध नाही। मूलाधार चक्र म्हणजे खाण्यापासून जे खाल्लेलं आहे ते टाकून देण्यापर्यंतची सगळी व्यवस्था। पण ते चक्र गुदद्वारापाशी कल्पिलेलं आहे, त्याचं अंतिम टोक तिथं आहे। देहाचं भरण पोषण ज्या व्यवस्थेवर होतं ती व्यवस्था म्हणजे मूलाधार व्यवस्था, मूलाधार चक्र, मूलाधार भावना। तुम्ही आत्मरूप, शांत स्वरूप, चैतन्य रूप। पण पहा, वेगळेपणाने तुमच्याच देहाच्या ठिकाणी असणारी मूल आधार स्वरूप भावना, अन्न खाणं, पचवणं आणि टाकून देणं, विसर्जन करणं। प्राण देखील अन्नमय आहेत, इतकं अन्नाला महत्व, मूलाधार चक्राला महत्व। वासना देखील अन्नमय आहे, इतकं अन्नाला महत्व, मूलाधार चक्राला महत्व। पण तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे, सोहम भावानी परिपूर्ण। अन्नमय प्राण त्याच्यापासून वेगळे, अन्नमय वासना त्याच्यापासून वेगळे। अन्नामुळे देहाचं भरण पोषण, पण मूलाधार चक्र, मूलाधार भावनेपेक्षाही तुम्ही वेगळे आहात। देहाचा तो आधार असेल, त्या देहाचे आधार तुम्ही आहात, सच्चिदानंद स्वरूप तुम्ही आहात। म्हणून मूलाधार चक्र आहे। बोधानी तुम्ही या भावनेकडे पहा। बोधाच्या दृष्टीमुळं त्या चक्राच्या ठिकाणी देखील, त्या भावनेच्या ठिकाणी देखील बोध निर्माण होऊ देत। मूळ बोधाशी सुसंगत आपण आत्मरूप चैतन्य रूप जाणीव रूप देह मन बुद्धी नाही स्वाधिष्ठान चक्र अन्नाची गरज भागली शरीराचं धारण झालं पोषण झालं की शरीराच्या ठिकाणी काम निर्माण होतो प्रजोत्पादनाचं केंद्र ही विशिष्ट भावना बोधानी त्याच्याकडे बघा तुम्ही सत् स्वरूप अविनाशी चित स्वरूप चैतन्य मात्र जाणीव रूप आनंद रूप शांत स्वरूप प्रेम रूप परमात्मा कामभावनेपेक्षा वेगळे कामनांपेक्षा वेगळे सच्चिदानंद रूप परमात्मा आपण सोहम भाव युक्त आणि साक्षी मणिपूर चक्र नाभिस्थानी पहा शब्दाचा उगम एक्सप्रेशन्स भावना त्यांचा उगम ज्या ठिकाणी आहे ते स्थान विकारांचा उगम जिथे आहे ते स्थान सद्गुणांचा उगम जिथून होतो ते स्थान तुम्ही मात्र पाहणारे सच्चिदानंद स्वरूप शांत स्वरूप परमात्मा स्वरूप आत्मरूप तुमच्या पाहण्यामुळे मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र यांच्या ठिकाणी एक प्रकारे बोधाला सुसंगत अशी भावना निर्माण होती हृदयाकडे लक्ष द्या. हृदय कमल चक्र. या ठिकाणी मीची भावना असते. या ठिकाणीच अंतःकरण समजलं जातं. कोमल अथवा कठोर हळुवार अथवा अक्रस्ते ताळपणा करणारा उदार अथवा कंजूष सगळ्या अंतःकरणाच्या भावना. तुम्ही परमात्मा स्वरूप अविनाशी आत्मस्थित अंतःकरणाकडे हृदयाकडे जरा वेगळेपणाने बघा. या सगळ्या भावना शमून जातील. सगळे विकार अंतःकरणातले शमतील. बोधाने बघा आपण परमात्मा आनंद स्वरूप प्रेम स्वरूप शांत स्वरूप अविनाशी चैतन्य स्वरूप. हृदयातले किंवा अंतःकरणातले गुणावगुण संपून जाऊ देत. तुम्हाला लक्षात येईल की भक्तीचा उदय होतो आहे. या ठिकाणी खरी परमात्म्याच्या एकरूपतेची भावना निर्माण होते आहे. आधीच्या चक्रांच्या ठिकाणी तुम्ही केवळ कल्पना केली. पण गुणा व गुणांचं उच्चाटन होताच अंतःकरणात हृदयात मात्र उरते ती केवळ शुद्ध भक्ती. याचा अर्थ एकरूपतेची भावना. तुमचा बोधरूप साक्षी तुम्ही आणि हृदयात असलेली भावना परमात्म्याच्या ऐक्यतेची हे एक होऊन जातील. तुम्ही दृश्याच्या पलीकडचे स्थूळ सूक्ष्माच्या पलीकडचे अविनाशी ही भावना साक्षीच्या ठिकाणी आहे आणि हृदय कमल चक्राच्याही ठिकाणी आहे असं तुमच्या लक्षात येईल. तुम्ही चैतन्य स्वरूप ही भावना बोधानीही तुमच्या ठिकाणी आहे आणि हृदयाच्याही ठिकाणी आहे, हृदय कमल चक्राच्याही ठिकाणी आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही शांत स्वरूप होऊन जाल, आनंद स्वरूप होऊन जाल, दोन्हीचा अर्थ एकच. साक्षी असणारे तुम्ही आणि हृदयाच्या ठिकाणी असणारी एकत्वाची भावना याच जणू ऐक्य होऊन जाईल. अशा रीतीने मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि हृदय कमल चक्र हे बोधाने भरून गेलेलं आहे आणि तुम्ही साक्षीत्वानी बोध रूपानी असलेले तुम्ही हे सर्व पाहत आहात. हा जणू चमत्कार आहे. देहच चैतन्य होतो आहे. अजून एका चक्रापाशी विशुद्ध चक्र कंठमणी आवंढा गिळून बघा त्या ठिकाणची जागा. याच्याशी संबंधित सर्व ज्ञानेंद्रिय आहेत. याचा प्रभाव वाणीवर आहे, स्वर यंत्रावर आहे, जिभेवर आहे, कानांवर आहे, डोळ्यांवर आहे. तुम्ही बोध स्वरूप अविनाशी, हृदयाच्या ठिकाणी असणारा बोध, कंठाच्या ठिकाणी, नेत्राच्या ठिकाणी, कर्णाच्या ठिकाणी, ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी उद्भवेल. जर डोळ्याच्या ठिकाणी उद्भवला तर डोळे उघडल्यानंतर जगत न दिसता परमात्मा असा भाव झाला पाहिजे. कानाच्या ठिकाणी जर उद्भवला तर जो ध्वनी पडेल कानावर तो परमात्म स्वरूप ओंकार स्वरूप वाटला पाहिजे. इतक्या बोधानी हे चक्र परिपूर्ण होऊन जाऊन दे. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन, तो चाले तेची, तो करी तेतुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, किंबहुना तो असे हे कपिध्वजा समाधी माझी. ज्ञानेंद्रिय जर प्रभावित झाली बोधानी तुम्ही बोध स्वरूप, शांत स्वरूप, परमात्म स्वरूप, चैतन्य स्वरूप। आणि इंद्रियांच्या ठिकाणी बोध अवतरतो आहे, ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी। तुम्ही अविनाशी, चैतन्य, आनंद, प्रेम, शांत स्वरूप, परमात्मा। शरीरातली सर्व भावना चक्र प्रभावित झाली आणि ती ज्ञान सांगू लागली, परमात्म्याशी एकरूपता दर्शवू लागली। आता या इंद्रिय भावांच्याही पलीकडं, भुवईच्याही वर, कपालास्थींच्या प्रदेशात, आज्ञाचक्राच्या ठिकाणी बोध स्वरूप, ज्ञान स्वरूप, आत्मस्वरूप तुम्ही, आणि गगन म्हणजे पोकळी, तिथं बोध रूपाने आता तुम्हीच आहात। या ठिकाणी साक्षीत्व संपत, साक्षीत्व ठेवण्याची गरज नाही। तुम्ही आता मस्तक आकाशामध्ये परमात्मा होऊन थांबलेले आहात, जाणीव स्वरूप, चैतन्य स्वरूप। अव्यय, अज, अकर्ता, अभोक्ता, ईश्वराशी, परमात्म्याशी एकरूप, परमात्माच होऊन राहिलेले पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, सगळं पदार्थ ज्ञान नाहीस झालं, देहभाव नाहीसा झाला, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, आता साक्षी राहिला नाही, साक्षित्वाच्या भावनेने साक्षी राहण्याचं कारण उरलं नाही, केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म, ज्ञप्ती मात्र असे तुम्ही आहात सूक्ष्म ब्रह्म स्वरूप, आनंद स्वरूप, मस्तक आकाशात, सहस्रार चक्रापाशी अत्यंत तरल आत्मरूप असे तुम्ही आहात, आज्ञा चक्राच्याही वर, प्रणव धनु शरो ही आत्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम असं उपनिषद म्हणतात. प्रणव म्हणजे ओंकार, म्हणजे परमात्मा, हेच कोणी धनुष्य, त्याला तुम्ही तुमचा आत्मा म्हणजे शुद्ध मी, मीपणाची भावना लावली, बाण स्वरूप, आणि लक्ष होत ब्रह्म. अप्रमत्तेन वेद्धव्यम, मत्तता प्रमत्तता सर्व घालून टाकली आणि वेध घेतला आणि ब्रह्मवित ब्रह्मैव भवती असे होऊन राहिला सहस्रार चक्रात. मेंदूपाशी प्युअर इंटेलेक्ट, तुमची शुद्ध जाणीव खरोखरच परमात्मा झाली. पूर्ण शांत स्वरूप, देह भाव विवर्जित, चैतन्य मात्र, अविनाशी, अव्यय परमात्मा होऊन राहिलेले आहात. सुरुवातीला जो साक्षी होता त्याचं साक्षीत्व स्वभावाने संपलं. देहाचा साक्षी होता परमात्मा स्वरूप, असा परमात्मा स्वरूप पण देहाचा साक्षी असणारा देह देखील बौद्धाने भरून गेला. आता साक्षी कशाचा? त्यामुळे तो आत्मस्वरूपामध्ये आपलाच आनंद आपण उपभोगत राहिला. हरी हरी. आपले तळहात, आपल्या दोन्ही हात एकमेकांवर किंचित घासून आपल्या चेहऱ्यावरून डोळ्यावरून हरी हरी हात फिरवून हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी साक्षीत्वाचा अभ्यास डोळे मिटून ब्रह्मतेचा अनुभव घेत देह मन बुद्धीचा साक्षी कसं व्हायचं आणि सर्वात शेवटी साक्षीत्व देखील संपून जाऊन परमात्म्याशी तदाकार कसं व्हायचं याची केवळ ही एक युक्ती होती, ही साधना होतीच. पण साधना ही नेहमी युक्तीच असते. तशा प्रकारची ही युक्ती होती. अशा ब्रह्मभावनेतून देह मन बुद्धीच्या सगळ्या चेष्टा क्रिया वेगळेपणाने पाहणं म्हणजे साक्षीत्व. हा साक्षीत्वाचा अभ्यास खरं म्हणजे इतका बोध प्राप्त करून घेतल्यानंतर मग स्वाभाविकपणे आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, व्यवहार करण्यामध्ये उतरावा. असं जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने साक्षीत्व हा मध्यवर्ती संकल्प आपण अभ्यासला असं होईल. जितकं शक्य तितकं अधिकाधिक आपण या भावनेमध्ये मुरून साक्षीत्वाचा अभ्यास करूया. हरिओम तत्सत. बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 स्वामी.